नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ, 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू. अब्रनुकसानीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कोठडीसह 25,000 रुपये दंड. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची गुंठेवारी नियमितीकरणासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. आणि भारत बांगलादेश दरम्यान आजपासून कानपूर इथं दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ केली आहे. अ श्रेणीतल्या कामगारांना आता प्रतिदिवस 1,028 रुपयांऐवजी 1,035 रुपये मिळतील. ब श्रेणीतल्या कामगारांना 948 रुपयांऐवजी 954 रुपये तर क श्रेणीतल्या कामगारांना 862 रुपयांऐवजी 968 रुपये दिवसाला मिळतील. 1 ऑक्टोबरपासून हे दर लागू होणार आहेत. परमरुद्र संगणकाची निर्मिती हे संगणक क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे भारताचं महत्वाचं पाऊल असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 3 परमरुद्र संगणकांचं दूरदृश्य पद्धतीनं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शास्त्रीय संशोधनासाठी सहाय्यक ठरणारे हे परमरुद्र संगणक दिल्ली, कोलकाता आणि पुण्यात स्थापन करण्यात आले आहेत. दरम्यान पंतप्रधान परवा रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा चौथा भाग आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं 15 दिवसांची कोठडी आणि 25,000 रुपये दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटाबाबत केलेल्या आरोपांमुळे मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रनुकसानीचा दावा केला होता. दरम्यान राऊत यांना 15,000 जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना 30 दिवसांच्या आत या निर्णयाला आव्हान देता येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखवीर सिंह संधू यांचं पथक काल मुंबईत दाखल झालं. 2 दिवसीय भेटीदरम्यान हे पथक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल असं आयोगानं कळवलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
या योजनेचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. या दिलेल्या आर्थिक मदतीतून महिलांचे धैर्य, दृढनिश्चय आणि आशा जागृत होऊन येणाऱ्या काळात समाजासाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या नारी शक्तीचा सन्मान राखणारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन.
महिला भगिनींनो, अन्न व नागरी पुरवठा विभाग तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर रिफिलची सुविधा मिळणार आहे.
महाराष्ट्रातील जवळपास 52 लाख कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. यामुळे तुमच्या घरांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल, धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करणं शक्य होईल आणि महिलांच्या आरोग्या मध्ये मोठा फरक पडेल.
धुरामुळे होणारे आजार आता कमी होतील आणि स्वच्छ इंधनामुळे महिलांची आणि मुलांची आरोग्य स्थिती सुधारेल. यामुळे वृक्षतोड आणि पर्यावरणालाही संरक्षण मिळेल. अन्न व नागरी पुरवठा विभागचं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे तुमच्या स्वयंपाकासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तुमच्या सोयीसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी
अन्न व नागरी पुरवठा विभागचा
ठाम निर्णय.
अधिक माहितीसाठी संपर्क संबंधित तहसील कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय.
आपलं शासन जे आपल्या माता आणि भगिनींना आर्थिक सक्षम करून आत्मनिर्भर करत आहे.
आपलं महाराष्ट्र शासन महिलांच्या सन्मानासाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे.
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्प उत्पन्न असलेल्या सर्व पात्र महिलांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणारे आपले शासन महाराष्ट्र शासन।
लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना आता मिळेल उभारी, जगणं होईल समृद्ध आणि मिटेल चिंता सारी। महाराष्ट्र शासनाची महिला कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना।
भगिनींच्या संसाराला भरभक्कम आधार, पाठीशी उभं राहिलं महाराष्ट्र सरकार।
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन।
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी नियमितीकरणासाठी 50% बेटरमेंट चार्जेस अर्थात विकास आकाराची सवलत 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या सवलतीची मुदत येत्या 30 तारखेला संपणार होती, मात्र मनपायुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार 200 चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या निवासी वापराच्या भूखंडासाठी ही सवलत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। या सवलतीचा लाभ घेऊन संबंधित नागरिकांनी आपलं बांधकाम नियमित करून घेण्याचं आवाहन अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी केलं आहे। स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त धाराशिव तालुक्यातल्या सांजा इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। धाराशिव पंचायत समितीचे विस्ताराधिकारी शंकर भांगे यांनी या उपक्रमामुळे गावाचा स्वच्छतेकडून समृद्धीकडे प्रवास सुरू असल्याचं सांगत अधिक माहिती दिली।
17 सप्टेंबर पासून पूर्ण जिल्हाभरामध्ये उपक्रम राबवले जात आहेत, त्याच्यामध्ये एक पेड माके नाम, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, गावामध्ये जे स्वच्छतेचे काम झालेले त्या कामाचं उद्घाटन, त्याच्यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात हिरेने सहभाग घेत आहेत। दैनंदिन आपण उपक्रम राबवतोय। 2 ऑक्टोबर हा पूर्ण देशभरामध्ये स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या दिवशी सर्व सहभागी व्यक्तींचा अशा कुटुंबाचा सत्कार सोहळा प्रमाणपत्र देऊन त्याला गौरव सुद्धा करणार आहे।
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं हर्सुल कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नागरिकांना कचरा व्यवस्थापन याविषयीची माहिती देण्यात आली। यावेळी उपस्थित नागरिकांना स्वच्छताविषयक प्रतिज्ञा देण्यात आली। लातूर इथं स्वच्छता ही सेवा अंतर्गत काल नेहरू युवा केंद्र आणि दयानंद कला महाविद्यालय यांच्या वतीनं स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली। येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या अभियानात नुक्कड नाटक, स्वच्छता फेरी, भित्तीलेखन आदी उपक्रम राबवले जात आहेत। भारत आणि बांगलादेश दरम्यान 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे। सकाळी 9:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल। भारत पहिली कसोटी जिंकत मालिकेत 1-0 आघाडीवर आहे। या सामन्यासाठी पहिल्या कसोटीचा संघ भारतानं कायम ठेवला आहे। राज्याच्या बहुतांश भागात कालही पाऊस झाला। अनेक भागात हवामान विभागानं अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे। हवामान विभागानं पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना आज रेड अलर्ट दिला आहे। या दोन्ही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। अनेक धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग केला जात असून प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे। धरणाचे 18 दरवाजे आता 1.5 फुटानं उघडून सुमारे 28,296 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यात मांजरा धरणाच्या 6 दरवाजातून 3,494 घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर रेणापूर मध्यम प्रकल्पाचे 4 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडून नदीपात्रात 1,258 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे। लातूर धाराशिव सीमेवर माकणी इथल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे 8 दरवाजे काल बंद करण्यात आले। सध्या धरणाच्या 6 दरवाजातून 2,290 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्ती या राज्यातल्या तिसऱ्या आघाडीचा पहिला संयुक्त मेळावा काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला। स्वराज पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या 1,999 कोटी रुपयांचा विकास आराखडा अंतिम करण्यात आला आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या प्रस्तावास पुढील 10 दिवसात मंजुरी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ, 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू। अब्रुनुकसानीच्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कोठडीसह 25,000 रुपये दंड। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची गुंठेवारी नियमितीकरणासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आणि भारत बांगलादेश दरम्यान आजपासून कानपूर इथं दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।